नमस्कार, कोविड-19 अनलॉक की प्रक्रिया अब पूरे देश में शुरू हो गई है, ऐसे में अपने घरों में।
हेलो,
हाँ गुड इवनिंग सर, अभिषेक बोलते हैं पराश्रय स्कीम्स मधून। आपण मध्ये बोलणार आहोत, एका डॉक्युमेंट पण दिला होता ब्रॉडवे साइट वरती, तर काही झाला सर विचार त्याच्याबद्दल?
अभिषेक मला थोडं काय म्हणतात, मी आर्मी पोझिशन वाला बसतो ना, त्यामुळे ते माझ्या रिक्वायरमेंट नाही
होत। बस आपण अजून एक प्रोजेक्ट डिस्कस केला होता एव्हरेज रिक्रुटमेंट पार्क म्हणून।
हा म्हणजे मी राहतो मध्ये राहतो ना, तर त्याच्यामुळे मला राहतो।
ओके, त्यामुळे तुम्ही तो एक सुद्धा नाही केला। ओके ओके, बरोबर। अर्ली पोझिशन मध्ये मग आपल्याकडे अज्युर म्हणून आहे,
मी अज्युर आपण जाऊन आलो होतो, पण एवढं
मला बस चालेल चालेल, मी कर बघतो, चेक करतो काय असेल आमच्याकडे अवेलेबल, डेफिनेटली मी काय मी केलं।
शुअर शुअर, थँक्यू।
येस सर, थँक्यू सर, थँक्यू।